नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आनी युरोपीय संघटनेन आयज मुक्त वेपार कबलातीक अंतीम स्वरूप दिले. नवी दिल्लीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, युरोपियन काउन्सिलीचे अध्यक्ष आंतोनियो कॉस्ता आनी युरोपीय आयोगाचे अध्यक्ष उर्सुला ऑन डर लॅन हांचे मदीं प्रतिनिधी मंडळ पातळेचेर उलोवणी जाली. भारत आनी युरोपीय संघटनेन आयज वेपार, सुरक्षा, संरक्षण भागीदारी, हालचाल, आपत्ती जोखीम वेवस्थापन, पांचवे हायड्रोजन ह्या मळार 7 कबलातींचो आदान प्रदान केलो. ह्या संदर्भात उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले, भारत आनी युरोपीय संघाचे संबंध घटमूट जाल्यात आनी संबंध नव्या उंचायेचेर पावल्यात अशें तांणी सांगले. हो फकत वेपारी करार न्हय तर वांटून घेतिल्ल्या समृद्धीचो नवो ब्लूप्रिंट आसा.
एफटीए भारत और यूरोपियन यूनियन के बीच इन्वेस्टमेंट को बूस्ट करेगा, नई इनोवेशन पार्टनरशिप बनाएगा और वैश्विक स्तर पर सप्लाई चेन को मजबूत करेगा. यानी यह सिर्फ ट्रेड एग्रीमेंट नहीं है, यह साझा समृद्धि का नया ब्लूप्रिंट है.
भारत उर्जा सप्तक 2026 आयज केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी, युएईचो उद्देग आनी प्रगत तंत्रज्ञान मंत्री सुलतान अहमद अल जाबेर आनी गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या उपस्थितीन दक्षिण गोंयांत जाले. ते आदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आभासी पद्दतीन ह्या सुवाळ्याचे उक्तावण केले. उर्जा संवादाक कृतीन नवनिर्माणक अंमलबजावणीन आनी महत्वाकांक्षांक ठोस परिणामांत रुपांतरीत करपाक ही संवसारीक परिशद एक म्हत्वाचो आंतरराष्ट्रीय मंच आसा अशें उलोवप्यांनी ह्या वेळार सांगले. आपल्या मुखेल उलोवपांत मंत्री पुरी हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला उर्जा सुरक्षा, आत्मनिर्भरता आनी हवामान न्याय हाचे कडेन भारतान केल्ल्या स्थिर आनी लवचीक प्रगतीचो तांणी नियाळ घेतलो. प्रगत तंत्रगिन्यानाची उदरगत करून राष्ट्राची सुरक्षा चौकटी घटमूट करपाक संरक्षण संशोधन आनी उदरगत संघटनेन म्हत्वाची भूमिका साकारल्या अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज सांगले. नवी दिल्लीतल्या डीआरडीओ शास्त्रज्ञांच्या अभिनंदन सुवाळ्याक संबोधित करताना मंत्री उलयताले. डीआरडीओ कडेन विमान, क्षेपणास्त्रां, शस्त्रां आनी प्रगत संगणक ह्या विशींचो 45 लॅब आसात आनी ताका लागून देशाच्या संरक्षण क्षमताचो फाटीचो कणो जाला अशें तांणी मुखार म्हटले.
के मैदान में सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट ही नहीं बल्कि सर्वाइवल ऑफ द फास्टेस्ट की थ्योरी को ध्यान में रखते हुए हमें आगे बढ़ना है. जो देश तेजी से सोचता है, जो देश तेजी से निर्णय लेता है और जो देश तेजी से टेक्नोलॉजी को डिप्लॉय करता है वही आगे रहता है. रिसर्च से लेकर प्रोटोटाइप तक, प्रोटोटाइप से लेकर टेस्टिंग तक और टेस्टिंग से लेकर डिप्लॉयमेंट तक के बीच का समय हमें कम करना होगा.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सरकारान आयज संसद भवनात सर्वपक्ष बसका आपयली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी बसकेचे अध्यक्षपद सांबाळले. राज्यसभेतले सभागराचे फुडारी जेपी नड्डा, केंद्रीय संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू, संसदीय वेव्हार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आनी डॉ एल मुरुगन हाजीर आशिल्ले. काँग्रेस फुडारी जयराम रमेश, द्रविड मुनेत्र, कळघमाचे फुडारी तिरुपी शिवा, त्रिमूल काँग्रेस फुडारी सागरिका घोष, समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव हे बसकेक हाजीर आशिल्ले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फाल्यां सुरू जातले. नागरी विमान येरादारी मंत्री राम मोहन नायडू हांच्या अध्यक्षतेखाला आयज ब्राझीलाची मुखेल एरोस्पेस उत्पादक कंपनी एम्ब्रॉर आनी अदानी ग्रुप हांच्या मदीं भारतातली प्रादेशिक वाहतूक विमान परिसंस्था विकसीत करपा खातीर जाल्ल्या कबलातीचेर सयो जाल्यो. प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी खातीर एन्ड टू एन्ड स्वदेशी उपाय तयार करपाक ही संघटना म्हत्वाची भूमिका वटयतली अशें मंत्र्यांनी सोशल मिडिया पोस्टान सांगला. हवामान. आयज हरियाणातल्या भिवानी, हिसार, फतेहबाद, सिरसा, सोनीपत आनी जिंद ह्या सयत हेर जिल्ल्यांनी हलको ते मध्यम स्वरुपाचो पावस आनी गारो पडल्यो. फतेहाबादेतल्या रोहतक, मेहक आनी नाहला वाठारांत पावसासयत व्हडा प्रमाणांत गारो पडल्यो. जाल्यार बारवाला, अग्रोहा, बहलगड, सोनीपत आनी बुना हांगाय उटंगरांनी गारो पडल्यो. ताका लागून सासवां, गंव आनी हेर रब्बी पिकावळीचें लुकसाण जालें. हवामान खात्यान फाल्यां लेगीत कांय वाठारांत अशीच परिस्थिती आसपाचो अदमास उक्तायला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.